एज्रा अध्याय 6. तेव्हा राजा दायराविषाने बाबेलच्या ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध घेण्याचा आदेश दिला. मेदी प्रांतातील अखमथा राजवाड्यात एक गुंडाळी सापडली. तिच्यावर लिहिले होते, कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यरुश्लेममधील मंदिराच्या बाबतीत राजाने असा आदेश दिला की जेथे यज्ञ अर्पण करीत त्या ठिकाणी देवाचे मंदिर बांधावे, मंदिराचा पाया बांधून काढावा, त्याच्या भिंतीची उंची 60 हात आणि रुंदी 60 हात असावी, मोठ्या दगडांचे 3 थर आणि मोठ्या लाकडाचा 1 थर असावा, त्याचा खर्च राजाच्या घरातून केला जावा. देवाच्या घरातील सोन्या रुपयाची पात्रे जी नबुखदनेसराने यरुश्लेमेच्या मंदिरातून काढून बाबेलला आणली आहेत ती परत करावी. ती तू यरुश्लेमास पाठवावी आणि देवाच्या घरात जमा करावी. आता नदीपलीकडील ततनई, शथर बोजनई आणि तुमचे साथीदार अधिकारी जे नदीपलीकडे आहा ते तुम्ही तेथून दूर व्हा. देवाच्या घराचे काम चालू द्या. यहुदी अधिकारी आणि यहुदी वडिलांनी हे देवाचे मंदिर त्याच्या जागी पुन्हा बांधावे. आता माझा आदेश असा आहे, देवाचे मंदिर बांधण्यासाठी यहुदी वडीलजनांसाठी पूर्ण खर्च राजाच्या निधीतून नदीच्या पलीकडील येणाऱ्या खंडणीतून त्या मनुष्यांना देण्यासाठी वापरावा, यासाठी की त्यांनी त्यांचे काम थांबवू नये. स्वर्गातील देवाच्या हुमारपणासाठी त्या लोकास जे काही लागेल ते बैल, मेंढे, कोकरे आणि यरुश्लेमेमधील याजकांना मागतील तितके गहू, मीठ, द्राक्षारस, तेल या वस्तू त्यांना रोजच्या रोज न चुकता द्या. हे करा यासाठी की त्यांनी स्वर्गातील देवाला अर्पण आणावे आणि राजासाठी, माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना करावी. मी तुम्हास आज्ञा करतो की जो कोणी माझ्या आज्ञेचे उल्लंघन करील त्याच्या घराचे लाकूड काढून त्याच्यावर त्यास टांगावे, त्या अपराधामुळे त्याचे घर कचऱ्याचा ढीग करावा. यरुश्लेमेतील देवाच्या या मंदिराचा नाश करण्यास किंवा उल्लंघन करणारा जो कोणी राजा असो किंवा लोक आपले हात लावतील त्यांचा नाश जो देव तेथे राहतो तो करील. मी दारियावेश हा हुकुम करीत आहे तो पूर्णपणे पाळावा. नदीच्या पलीकडील अधिकारी ततनई, शथर बोजनई आणि त्यांचे सोबती यांनी राजा दारियावेशाच्या आदेशाच्या प्रत्येक गोष्टीचे पालन केले. यहुद्यांचे वडील बांधणीचे काम करीत राहिले. हग्गय हा संदेष्टा आणि इद्दोचा मुलगा जखर्या यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे त्यामध्ये त्यांना यश आले. इस्रायलाच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि पारसाचे राजे कोरेश, दारियावेश व अर्थहशस्त याच्या आदेशानुसार यांनी मंदिर बांधून पूर्ण केले. हे मंदिर राजा दारियावेशाच्या कारकिर्दीच्या 6व्या वर्षी अदार महिन्याच्या 3rd पूर्ण झाले. इस्रायल लोकांनी याजक, लेवी, बंदिवासातून आलेले यांनी देवाच्या मंदिराची प्रतिष्ठापना आनंदाने केली. प्रतिष्ठापनेच्या वेळी त्यांनी 100 बैल, 200 मेंढे, 400 कोकरे होमात अर्पण केले. तसेच इस्रायलाच्या पापार्पणासाठी 12 बकरेही अर्पण केले. इस्रायलाच्या 12 घराण्यासाठी प्रत्येकी 1 असे ते होते. यरुश्लेमामधील या मंदिराच्या सेवेसाठी त्यांनी मोशेच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे याजकांची आणि लेव्यांची त्यांच्या वर्गानुसार योजना केली. बंदिवासातून परत आलेल्या लोकांनी पहिल्या महिन्याच्या 14व्या दिवशी वल्लांडण सण पाळला. वल्लांडण सण साजरा करण्यासाठी याजक आणि लेवी यांनी एक चित्ताने स्वतःला शुद्ध केले. कैदेतून आलेल्या सर्व लोकांसाठी व आपल्यासाठी त्यांनी वल्लांडणाचा कोकरा बली दिला. बंदिवासातून परतून आलेल्या समस्त इस्रायल लोकांनी वल्लांडणाचे भोजन केले. इस्रायलाचा देव परमेश्वर याला शोधायला जे देशातील लोकांच्या अशुद्धतेपासून दूर होऊन त्यांच्याकडे आले होते त्यांनी ते खाल्ले. बेखमीर भाकरीचा सण त्यांनी उत्साहाने 7 दिवस साजरा केला, कारण देवाच्या इस्रायलाच्या देवाच्या मंदिराच्या कामात त्यांचे हात मजबूत करायला परमेश्वराने अश्शूरच्या राजाचे मन त्यांच्याकडे फिरवून त्यांना आनंदित केले.